नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. नवी दिल्लींत भारत एआय इम्पॅक्ट समीट 2026 सुरू आसा. 5 दिसांची ही शिखर परिशद ग्लोबल साउथांत आयोजीत जावपी पयलीच जागतीक एआय शिखर परिशद आसा. जागतीक एआय अजेंडाक आकार दिवपाक एक मुखेल माची म्हूण भारताची भुमिका ही शिखर परिशद बळकट करतली. जागतीक एआय सहकार्यांत भारताक संयोजक आनी भागीदार म्हूण सुवात दिता, जे सामायीक मानकां, सहयोगी चौकट आनी भौशीक हिता खातीर उपायांक समर्थन दिता. ह्या शिखर परिशदेंत 100 परस अदीक देशांक आमंत्रीत केल्यात आनी 2,00,000 परस चड लोकांनी ऑनलायन नोंदणी केल्या. 20 देशांतले संवसारीक फुडारी ह्या कार्यक्रमाक उपस्थित रावतले. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी इंडिया एआय इम्पॅक्ट समिटाचें वर्णन भारतान लोक पयली लोकशाही एआय फुडार घडोवपाच्या प्रयत्नांत मुखार आसा आनी हे शिखर परिशदेच्या सर्वजन हिताय सर्वजन सुखाय ह्या मथाळ्यातूच प्रतिबिंबीत जाता अशें म्हणले. भौशीक कल्याण, सुलभता आनी जागतीक सहकार्य हे एआयच्या उत्क्रांतीच्या केंद्रस्थानार दवरून देश जागतीक उत्तरेच्या तांत्रीक ताकदीक जागतीक दक्षिणेच्या प्रमाणात आनी क्षमतेकडे जोडपाचो प्रयत्न करता अशें म्हळें. संवसारभरातले लोक इंडिया एआय इम्पॅक्ट समिटा खातीर भारतात येतात ही देशवासियां खातीर अत्यंत अभिमानाची बाब आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. सोशल मिडिया पोस्टांत मोदी हांणी जगभरातले संवसारीक फुडारी, उद्योगक फुडारी, नवोन्मेषक, धोरणकर्ते, संशोधक आनी तंत्रज्ञान मोग्यांचे शिखर परिशदे खातीर हार्दीक स्वागत केले. हो प्रसंग देश विज्ञान आनी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रांत वेगान प्रगती करता आनी जागतीक विकासात म्हत्वाचे योगदान दिता हाचो पुरावो हाचेर मोदी हांणी भर दिलो. देशातल्या तरणाट्यांच्या क्षमतेचे प्रदर्शन करता. सर्वजन हिताय सर्वजन सुखाय वा सगळ्यां खातीर कल्याण सगळ्यां खातीर खोस हो शिखर परिशदेचो मथाळो मानव केंद्रीत प्रगती खातीर कृत्रीम बुद्धिमत्तेचो वापर करपाच्या देशाच्या सामायीक वचनबद्धतेचे प्रतिबिंब आसा अशें तांणी म्हळें. कलम 370 रद्द केल्या उपरांत काश्मीर ईशान्य आनी माओवादग्रस्त भागातलो हिंसाचार 80% कमी जाला अशें केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी म्हळां. तो दीस पयस ना जेन्ना ह्यो सुवाती हिंसाचारा पासून पुरायपणान मुक्त जातल्यो अशें तांणी म्हळें.
धारा 370 के निरस्तीकरण के बाद कश्मीर, नॉर्थ ईस्ट और माओवादी क्षेत्र में हिंसा के आंकड़ों को हम 80% तक कम करने में सफल हुए हैं और वो दिन दूर नहीं है जब ये तीनों क्षेत्र पूर्णतया हिंसा से मुक्त हो जाएंगे.
दिल्ली पोलिसांच्या 1980 स्थापना दिसा निमतान उलयताना तांणी मुखार सांगले की 11 राज्यांत पसरलेलो माओवादी दहशतवाद देशाच्या अंतर्गत सुरक्षे खातीर सदांच एक व्हड आव्हान थारला अशें तांणी म्हळें.
माओवादी आतंकवाद हमेशा से देश की आंतरिक सुरक्षा के लिए बहुत बड़ी चुनौती माना जाता था, मगर मुझे दिल्ली की जनता के माध्यम से देश को बताते हुए हर्ष हो रहा है कि हम माओवादी क्षेत्रों को हमेशा के लिए नक्सलवाद से मुक्त करने के बहुत नजदीक हैं. मैं देश की जनता को फिर से एक बार विश्वास दिलाना चाहता हूं, 31/3/2026 को पूरे देश को हम माओवादी हिंसा से मुक्त करने में सफल होंगे.
राष्ट्रीय राजधानी पोलिसिंग अधिक घटमूट करपाक दिल्ली पोलीस स्पेशल सेल इंटीग्रेटेड मुख्यालयाची बुनियाद घाली. इंटिग्रेटेड मुख्यालय 345 कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चान बांदतले आनी ते घुवळी वखदांची तस्करी आनी दहशतवादाचो फुडो करपाक देशातले सगळ्यांत प्रगत केंद्रापैकी एक जावपाक सज्ज आसा अशें सांगून अत्याधुनीक कॉम्प्लेक्सांत आधुनीक इनडोर फायरिंग रेंज, वॉर रूम, सायबर लॅब, प्रशिक्षण हॉल आनी ऑपरेशनल कार्यक्षमता वाडोवपाक वेगवेगळ्या प्रगत उपकरणांचो आस्पाव आसतलो अशें तांणी सांगलें. देशभरात पोलीस विभागां खातीर हे एक आदर्श खासा कक्षाचे मुख्यालय म्हणून उदेतले असे ताणी म्हणे.
10,000 कॅमेरों से दिल्ली को जोडणे के कार्यक्रम के प्रथम चरण में 2100 कॅमेरे भी लाइव जुड चुके हैं. दिल्ली में पहले से मौजूद 15,000 से ज्यादा कॅमेरे को भी इसके साथ जोडणे का काम पूरा हो चुका है और मुझे विश्वास है कि सेफ सिटी प्रोजेक्ट आने वाले दिनों में दिल्ली की सुरक्षा को बहुत आगे तक ले जाएगा.
दादल्यांच्या T20 क्रिकेट विश्वचषकांत आयज दनपारा नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमांत जाल्ल्या गट डी मॅचींत अफगाणिस्तानान युनायटेड अरब अमिरात UAE चेर 5 विकेटींनी जैत मेळून सर्तीतले पयले जैत नोंद केले. भारतीय हवामान खात्यान ह्या म्हयन्याच्या 18 तारखे मेरेन तमिळनाडू, केरळ, लक्षद्वीप हांगा कांय सुवातींनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. कर्नाटकाच्या दर्यादेगेवेल्या भागांनी, कोकण आनी गोंयात उष्ण आनी दमट हवामान आसतले अशें हवामान खात्यान कळयलां. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 वरांचेर. नमस्कार.